चितर कर्मांक चार आदाम अन हवा। सर्वात पहिले देवानं मातीपासून माणूस बनवला, त्याचं नाव ठेवलं आदाम, आणि मग स्त्री बनवली जिचं नाव हवा होत। त्यानं त्या दोघायले एका बगीचात ठेवले, याच्यासाठी की त्यानं बगीचाची देखभाल करावी। बगीचात जेवढं काही होते ते त्याच्या ताब्यात होत, आणि ते दोघही परमेश्वर देवाचे खूप चांगले मित्र होते। परमेश्वरानं त्याला एका झाडाले सोडून जे बगीचाच्या मंदात होत त्याले सोडून साऱ्याच फळाचे फळ खायची सूट दिली होती। काही दिवसानं ज्या फळ झाडाचं फळ खाऊ नये म्हणून सांगितलं होत त्याच झाडाचं फळ त्यानं दोघानं खाल्लं आणि देवाची आज्ञा मोडली। या अशा त्याच्या करणीनं त्याचा आणि देवाचा संबंध तुटून गेला। या त्याच्या कर्तृत्वानं देवानं त्या दोघायले बगीचातून हाकलून लावलं, बाहेरून काढून दिलं। हे त्या दोघायले देवानं सजा दिली परमेश्वरापासून वेगळे झाल्यामुळं। जगातले रोग दुःख आणि मरण त्याच्यावर आलं, आणि त्या वेळेपासून माणसाले कामधंदा मेहनत आपलं पोट भराले काही होऊन कठीण काम करावे लागत आहेत। आजारीपणा यातना कष्ट आणि मरणाचा अनुभव यायले लागला।